किती छान आहे गाणं. आशाताईंच्या सुरांच्या हिंदोळ्यावर उंच झोका घेता घेता मन कधी वास्तवाच्या सीमारेषा पार करून स्मृतींच्या नंदनवनात पोचतं ते कळतही नाही. खरंच तुमचं कधी होतं का असं की एखाद्या गाण्याचे सूर कानावर पडतात आणि मनात मधुर स्मृतींच्या श्रावणसरी बरसायला लागतात. पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मृदगंधा इतकाच हा स्मृतीगंधही खुळावून टाकणारा असतो, नाही का? आज मी तुम्हाला अशाच काही स्मृतींच्या वेलींवरची फुलं वेचायला माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे. सुरुवात आपण ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या या गीतापासून करूया. आशाताईंनी आपल्या चिरयौवन रसमधुर आवाजानं या गाण्यात अशी काही जादू भरली आहे की त्याची गोडी कधी कमीच होत नाही. हे गाणं ऐकताच मी मात्र पोचते माझ्या महाविद्यालयीन जीवनात आणि मला आठवते माझी जीवलत सखी. हो, पण त्याआधी तुम्ही हे गाणं ऐका आणि पहा तर तुमच्या कोणत्या स्मृती जाग्या होत आहेत ते.